आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 2 ऑक्टोबर 2022. विषय अवास्तव. सोनेरी मजकूर. योहान. ऐहिक अन्न नाश पावते, म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करू नका. परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंत काळचे जीवन देते, अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा. उत्तरदायी वाचन तिमथ्याला. या युगातील श्रीमंता साधण्याकरकी गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये. परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी. चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे. व स्वतः जवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी. असे करण्याने ते स्वतःसाठी स्वर्गीय धनाचा साठा करतील, जो भावी काळासाठी भक्कम पाया असे होईल. त्यामुळे त्यांना खऱ्या जीवनाचा ताबा मिळेल. कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की आपण सुद्धा या जगातून काहीही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही. जर आपण आसरा असेल तर त्यामध्ये आपण संतुष्ट असावे. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अतिमूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची इच्छा धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे. पण देवाच्या माणसा, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्याचीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर. धडा उपदेश बायबल पासून. निर्गम. मग देव म्हणाला, मी यावे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसर मध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले. माझ्याशिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करू नयेस. चोरी करू नकोस. तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस. त्याच्या बायकोचा लोभ धरू नकोस. त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नकोस. नीतीसूत्रे. जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला बक्षीस मिळते. स्तोत्र संहिता. काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील, परंतु ते लोक मूर्ख आहेत. कुणीही मानवी मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही देवाला लाच देऊ शकत नाही. गिरमया. परमेश्वर म्हणतो, जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात त्यांचे वाईट होईल. सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विसंबतात त्याचे भले होणार नाही. का? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले. ते लोक वाळवंटातील झुडुपाप्रमाणे होत. निर्जन, उष्ण आणि कोरड्या व वाईट जमिनीवरील झुडुपाप्रमाणे ते आहेत. देव किती भले करू शकतो याची त्या झुडुपाला जाणीव नाही. परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. का? कारण परमेश्वर विश्वासास पात्र आहे याची देव त्याला प्रचिती देईल. तो माणूस पाण्याजवळ असलेल्या वृक्षाप्रमाणे बळकट होईल. त्या झाडाची मुळे लांब असल्याने त्याला पाणी मिळतेच. उष्ण दिवसांचे त्याला भय नसते. त्याची पाने नेहमीच हिरवी असतात. एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तरी त्याला चिंता नसते. त्याला नेहमीच फळे धरतात. येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. डोळा शरीराचा दिवा आहे म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल. पण जर तुमचे डोळे वाईट असतील तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठाई असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल. कोणालाही दोन धन्यांची चाकरी एका वेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील. किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हाला देवाची आणि पैशाची धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही. मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली. मग येशू म्हणाला एका मनुष्याला दोन मुलगे होते. त्यापैकी धाकटा म्हणाला बाबा मलामत्तेचा माझा वाटा मला द्या. आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली. नंतर फार दिवस झाले नाही तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दुर्देशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करू लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई. पण कोणी त्याला काहीही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला माझ्या पित्याच्या घरी कितीतरी मजुरांना पुरून उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भूकेने मरतो आहे. मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन बाबा मी स्वर्गाविरुद्ध देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा. मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्या पडले आणि त्याचे मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले त्वरा करा चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात चोळे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंद करू कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे. तो हरवला होता पण आता सापडला आहे. व ते आनंद करू लागले. नंतर जेव्हा येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. आणि एक स्त्री तेथे होती. तिला 12 वर्षे रक्तस्राव होत होता. तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करू शकले नाही. ती त्याच्या मागोमाग आली व तिने त्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि ताबडतोब तिचा रक्तस्राव थांबला. मग येशू म्हणाला मला कोणी स्पर्श केला? ते सर्वजण नाकारित असताना पेत्र म्हणाला, सर्वजण आपल्या भोवती गर्दी करीत आहेत आणि तुम्हाला चेंगरीत आहेत, परंतु येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केला आहे, कारण मला माहित आहे की माझ्यातून शक्ती निघाली आहे. आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कांपत आली आणि त्याच्या पाया पडली. तेथे तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कसे बरे झालो ते सांगितले. तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. यशया. परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना तू खरी शांती देतोस. म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. काहीही गमावले जात नाही आणि जे खरे आहे त्याच्या अचूक अंदाजाने सर्व जिंकले जाते. सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे, सुसंवादी आणि शाश्वत. तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि जे काही बनवले आहे ते तोच बनवतो. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना टप्प्याटप्प्याने असे आढळून येईल की देव हा आपला आश्रय आणि सामर्थ्य आहे, संकटात सध्याची मदत आहे. पदार्थ आणि त्याचे पाप, आजार आणि मृत्यूचे दावे हे देवाच्या विरुद्ध आहेत आणि ते त्याच्यापासून निघू शकत नाही. कोणतेही भौतिक सत्य नाही. भौतिक इंद्रियांना देव आणि आध्यात्मिक सत्याची जाणीव होऊ शकत नाही. मानवी विश्वासाने अनेक शोध लावले आहेत, परंतु त्यापैकी एकही दैवी विज्ञानाच्या दैवी तत्वाशिवाय असण्याची समस्या सोडवू शकत नाही. भौतिक गृहितकांमधून वजावट वैज्ञानिक नाही. ते वास्तविक विज्ञानापेक्षा वेगळे आहेत, कारण ते दैवी नियमावर आधारित नाही. दैवी विज्ञान भौतिक इंद्रियांची खोटी साक्ष उलटून टाकते आणि अशा प्रकारे त्रुटीचा पाया फाडून टाकते. त्यामुळे विज्ञान आणि इंद्रिय यांच्यातील वैर आणि इंद्रियांच्या चुका दूर होईपर्यंत परिपूर्ण समज मिळणे अशक्य आहे. पर्स पदार्थात खजिना घालणे त्रुटी. पहिली मूर्तीपूजा ही पदार्थावरील श्रद्धा होती. शाळांनी देवतेवर श्रद्धेऐवजी अंमली पदार्थांवरची श्रद्धा ही फॅशन बनवली आहे. स्वतःचे मतभेद नष्ट करण्यासाठी वस्तूवर विश्वास ठेवून आरोग्य आणि सुसंवादाचा त्याग केला गेला आहे. अशा प्रणाली आध्यात्मिक शक्तीच्या चैतन्य शक्तीपासून वांज असतात, ज्याद्वारे भौतिक भावना विज्ञानाचा सेवक बनतात आणि धर्म ख्रिस्तासारखा बनतो. भौतिक औषध शरीराला बरे करण्यासाठी देवाच्या सामर्थ्यासाठी अगदी मनाच्या सामर्थ्यासाठी औषधे बदलते. विद्वत्तावाद मनुष्य येशूच्या दैवी तत्वाऐवजी व्यक्तीला तारणासाठी चिकटून आहे आणि त्याचे विज्ञान देवाचे उपचारात्मक एजंट शांत आहे. का? कारण सत्य त्यांच्या काल्पनिक शक्तीची भौतिक औषधे काढून टाकते आणि आत्म्याला वर्चस्वाने परिधान करते. जेव्हा ख्रिश्चन विज्ञानाच्या शोधकर्त्याचा तिच्या अनुयायांकडून पद्धतशीर वैद्यकीय अभ्यासाची औचित्य फायदा आणि सातत्य याबद्दल सल्लामसलत केली जाते तेव्हा ती त्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करते की सामान्य परिस्थितीत भौतिक साधनांवर विश्वास ठेवल्याने अशा लोकांना परावृत्त केले जाते. तडजोड सर्वशक्तिमान मनावर असलेल्या संपूर्ण आत्मविश्वासातून खरोखरच सर्व शक्ती आहे. जर आपण पदार्थावर विश्वास ठेवतो तर आपण आत्म्यावर अविश्वास ठेवतो. आध्यात्मिक कायदा रद्द करण्यासाठी देवाने कधीही भौतिक कायदा तयार केला नाही. जर असा भौतिक कायदा असेल तर तो आत्मा देवाच्या वर्चस्वाला विरोध करेल आणि निर्मात्याच्या शहाणपणाला विरोध करेल. येशूने लाटांवर चालत लोकसमुदायाला अन्न दिले, आजारी लोकांना बरे केले आणि भौतिक नियमांच्या थेट विरोधात मृतांना उठवले. भौतिक ज्ञान किंवा कायद्याच्या खोट्या दाव्यांवर मात करून त्यांची कृत्य विज्ञानाचे प्रदर्शन होते. विज्ञान दर्शविते की भौतिक परस्पर विरोधी नश्वर मते आणि विश्वास नेहमीच त्रुटीचे परिणाम उत्सर्जित करतात. परंतु नश्वर मनाचे हे वातावरण नैतिक आणि आरोग्यासाठी विनाशकारी असू शकत नाही जेव्हा ख्रिश्चन विज्ञानाने त्वरित आणि चिकाटीने विरोध केला. सत्य आणि प्रेम या मानसिक दुर्बलतेवर उतारा देतात आणि अशा प्रकारे अस्तित्व टिकवून ठेवतात. पाच इंद्रियांपासून मिळणारे अनावश्यक ज्ञान हे केवळ तात्पुरते असते. नश्वर मनाची संकल्पना इंद्रियांची संतती. आत्मा परमात्म्याचे नाही आणि वाईट आणि नाशवंत असलेल्या सर्व गोष्टींचे प्रतीक आहे. चुकीचे मानवी मन स्वतःमध्ये सुसंवादी असते. त्यातून विसंगत शरीर उत्पन्न होते. आजारपणात देवाकडे दुर्लक्ष करणे ही चूक आहे. शारीरिक त्रासाच्या वेळी त्याला बाजूला ठेवण्याऐवजी आणि त्याला कबूल करण्याच्या सामर्थ्याच्या तासाची वाट पाहण्याऐवजी आपण हे शिकले पाहिजे की तो आपल्यासाठी आरोग्याप्रमाणेच आजारपणातही सर्व काही करू शकतो. संपत्ती प्रसिद्धी आणि सामाजिक संस्था काढून टाका ज्या देवाच्या समतोलात एकही तोल करत नाहीत आणि आपल्याला तत्वाची स्पष्ट मते मिळतात. गट तोडून टाका. प्रामाणिकपणाने संपत्तीची पातळी वाढवा. शहाणपणानुसार मूल्याचा न्याय करा आणि आपल्याला मानवतेबद्दल अधिक चांगले दृष्टिकोन मिळतील. अविचल आणि चिरंतन मनाच्या विपरीत हे मन म्हणते तू नक्कीच मरशील आणि इतरत्र पवित्र शास्त्र म्हणते की धूळ पुन्हा धुळीत परत येते. गैरबुद्धिमान त्याच्या स्वतःच्या अवास्तव मध्ये. पदार्थ कधीच मन निर्माण करत नाही. अमर कधीही नश्वर उत्पन्न करत नाही. चांगल्याचा परिणाम वाईट होऊ शकत नाही. देव स्वतः चांगला आहे आणि आत्मा आहे म्हणून चांगुलपणा आणि अध्यात्म अमर असणे आवश्यक आहे. त्यांचे विरोधी वाईट आणि पदार्थ नश्वर त्रुटी आहेत आणि त्रुटीचा निर्माता नाही. जर चांगुलपणा आणि अध्यात्म वास्तविक असेल तर वाईट आणि भौतिकता अवास्तविक आहेत आणि ते अनंत देव चांगल्याचे परिणाम असू शकत नाही. शरीरावरील मनाचे नियंत्रण आपल्याला समजले तर आपण भौतिक साधनांवर विश्वास ठेवू नये. जे काही मनुष्याला इतर कायदे करण्यास आणि दैवी मनापेक्षा इतर शक्ती मान्य करण्यास शिकवते ते ख्रिश्चन विरोधी आहे. एखाद्या विषारी औषधाने जे चांगले वाटते ते वाईट आहे कारण ते मनुष्याला देवावर सर्व शक्तिमान मनावर अवलंबून राहते आणि श्रद्धेनुसार मानवी व्यवस्थेला विष देते. जर तुम्हाला हे समजले असेल की नश्वर अस्तित्व ही आत्मफसवणुकीची अवस्था आहे आणि अस्तित्वाचे सत्य नाही. नश्वर मन सतत नश्वर शरीरावर खोट्या मतांचे परिणाम निर्माण करत असते आणि ते असेच चालू राहील. जोपर्यंत नश्वर त्रुटी सत्याद्वारे त्याच्या काल्पनिक शक्तींपासून वंचित होत नाही जे नश्वर भ्रमाचे गॉसमर जाळे काढून टाकते. विज्ञानाने प्रेरित केलेला आत्मविश्वास सत्य वास्तविक आहे आणि त्रुटी अवास्तव आहे. सत्यापुढे चूक ही भ्याड आहे. जेव्हा आपण चुकीच्या असण्यापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवतो पदार्थापेक्षा आत्म्यावर जास्त विश्वास असतो मरण्यापेक्षा जगण्यावर जास्त विश्वास असतो माणसापेक्षा देवावर जास्त विश्वास असतो, तेव्हा कोणतीही भौतिक कल्पना आपल्याला रोखू शकत नाही. आजारी बरे करणे आणि त्रुटी नष्ट करणे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.